झालंच नाही तुम्ही तरी समजवाना बाई माझं वय काय झालंच नाही आहे ज्वनीच्या भरात।